93.5 Red FM, ora 9:34 minutes, morning number 1 मध्ये रुद्रायतम च्या सोबत आणि morning number 1 मध्ये गोदावरी नदी आणि त्यातल्या त्यात रामकुंड ह्या पात्राबद्दल बोलणं सुरू आहे. एकूणच आध्यात्मिक धार्मिक महत्व प्रचंड आहे आपल्या रामकुंडाला आणि आपल्या रामकुंडावर लोक बाराही महिने येत असतात. आपल्या देशातून, परदेशातून, वेगवेगळ्या भागांमधून लोक इकडे येतात आणि म्हणून तिकडे पाणी असणं गरजेचं आहे. या उद्देशानं पाणी तर सोडण्यात येतं, पण पल्युशन, वॉटर पल्युशन या गोष्टीला काय अजूनपर्यंत सोल्युशन सापडत नाहीये. म्हणजे एक छोटीशी बेसिक गोष्ट, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश असताना देखील गोदापात्रात निर्माल्य टाकली जातात. ह्या गोष्टीला कुठंतरी स्टॉप, फुल स्टॉप लागणं हे प्रचंड गरजेचं होऊन बसलेलं आहे, पण तरीसुद्धा लोक ऐकत नाही. विशालचं म्हणणं आहे, तो एक 3-4 दिवसांपूर्वीच गेला होता रामकुंडावर आणि सर्रास तिकडं निर्माल्य वगैरे टाकणारी लोक दिसते. म्हणजे सर्रास तसं इकडे तिकडे पाहायचं, कोणी पाहत नाही, पटकन टाकत निघून जायचं. द्राक्ष का किती दिवस चालणार या छुप्या गोष्टी, थोडंसं कुठेतरी फुलस्टॉप सगळ्यांना लागणं गरजेचं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर याच रामकुंडाचा जो मुद्दा आहे त्याबद्दलचा आणखीन एक महत्त्वपूर्ण इशू थोडा वेळात जरा डिस्कस करूया. थोडा वेळात बोलणं फ्रॉम कपूर अँड सन्स. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.